Ваахирулик Калса, Ваахирулик Калса. Гуру Руп Сатсангадия, Джайсри Биварда, Панме Гуру Нанак Девджи Махарадж Да, Дхан Гуру Арджан Девджи Махарадж Да, Пе Махагат. ਜਿਸੇ ਨਿਰੋਲ ਈਸ਼ਵਰ ਦੀ ਹੋਂ ਦਰਸਾਈ ਗਈ ਹੈ ਈਸ਼ਵਰ ਦੇ ਰੂਪ ਦਾ ਚਿਤਰਨ ਕੀਤਾ ਗਿਆ ਉੱਪਰ ਮੰਗਲਾ ਚਰਨ ਹੈ ਉਹ ਇੱਕ ਹੈ ਉਸੇ ਤੇ ਉਤਪਤੀ ਪਾਲਣਾ ਤੇ ਨਾਸ ਹੋ ਰਿਹਾ ਉਹੀ ਸਤ ਸਰੂਪ ਹੈ ਸਾਰਾ ਗਿਆਨ ਉਸੇ ਤੋਂ ਆਉਂਦਾ ਪਰ ਉਹ ਬਖਸ਼ਿਸ਼ ਹੈ ਰਹਿਮਤ ਹੈ ਕਰੀਮ ਹੈ ਰਹੀਮ ਹੈ ਪ੍ਰਸਾਦ ਹੈ ਆਦ ਪੂਰਨ ਮੱਧ ਪੂਰਨ ਅੰਤ ਪੂਰਨ ਪਰਮੇਸ਼ਰ ਹੈ ਆਦ ਸ਼ੁਰੂਆਤ ਜਦ ਸੰਸਾਰ ਦੀ ਸਾਜਨਾ ਹੋਈ ਤੋ ਸਾਜਨਾ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਸੂਰਜ ਬਣਿਆ ਦਿਨ ਰਾਤ ਬਣਿਆ ਕਿਉਂਕਿ ਇਸ ਤੋਂ ਪਹਿਲੇ ਕੋਈ ਹੈ ਨਹੀਂ ਸੀ ਇਸ ਵਾਸਤੇ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਕੋਈ ਐਸਾ ਕਹਿ ਨਹੀਂ ਸਕਦਾ ਕਿ ਸ੍ਰਿਸ਼ਟੀ ਕਦੋਂ ਤੋਂ ਬਣੀ ਕਿਉਂਕਿ ਕੋਈ ਹੈ ਨਹੀਂ ਸੀ ਥਿਤ ਵਾਰ ਨਾ ਜੋਗੀ ਜਾਣੇ ਕਿਉਂਕਿ ਜੋਗੀ ਨਹੀਂ ਸੀ ਥਿਤ ਵਾਰ ਨਾ ਜੋਗੀ ਜਾਣੇ ਰੁਤਮਾ ਨਾ ਕੋਈ ਜਾਕਰ ਪਾਸੇ ਟੀਕੋ ਸਾਜੇ ਆਪੇ ਜਾਣੇ ਸੋਈ ਸ੍ਰਿਸ਼ਟੀ ਦੇ ਜਨਮ ਦੇ ਨਾਲ ਸਮੇਂ ਦਾ ਜਨਮ ਹੋਇਆ ਸਮੇਂ ਦੇ ਜਨਮ ਦੇ ਨਾਲ ਸ੍ਰਿਸ਼ਟੀ ਦਾ ਜਨਮ ਹੋਇਆ ਤੋ ਪਹਿਲੇ ਤੇ ਕੋਈ ਹੈ ਹੀ ਨਹੀਂ ਸੀ ਸ੍ਰਿਸ਼ਟੀ ਦੇ ਆਦਿ ਵਿੱਚ ਅਗਰ ਕੋਈ ਹੈ ਸੀ ਤਾਂ ਉਹੀ ਪੂਰਨ ਜੋ ਵਿਆਪਕ ਹੈ ਆਦ ਪੂਰਨ ਉਹ ਹੈ ਸੀ ਆਦ ਦੇ ਵਿੱਚ ਬਸ ਵਾਹਿਦ ਉਹ ਇੱਕੋ ਹੀ ਸੀ ਉਹ ਵਾਹਿਦ ਸੀ ਦੂਸਰਾ ਨਹੀਂ ਸੀ ਕੋਈ ਇਸ ਵਾਸਤੇ ਉਹ ਆਪ ਹੀ ਜਾਣਦਾ ਹੈ ਕਿ ਜਦੋਂ ਉਸਨੇ ਬਣਾਈ ਸੀ ਹੁਣ ਤੱਕ ਕਿੰਨੇ ਕੁ ਸਾਲ ਹੋ ਗਏ ਕਿਤਨਾ ਕੁ ਸਮਾਂ ਹੋ ਗਿਆ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਬਾਕੀ ਤੇ ਸਾਰੀਆਂ ਕਿਆਸ ਆਰਾਈਆਂ ਹੋਣਗੀਆਂ ਅੰਦਾਜ਼ੇ ਹੋਣਗੇ ਸਹੀ ਗਿਣਤੀ ਮਿਣਤੀ ਨਹੀਂ ਹੈ ਦੂਸਰਾ ਸਾਡਾ ਆਦ ਇਹ ਜੋ ਜਨਮ ਦਿਨ ਅਸੀਂ ਲਿਖ ਰੱਖਿਆ ਲਿਖਾ ਰੱਖਿਆ ਤੇ ਸਮਝਦੇ ਹਾਂ ਇਹਨੂੰ ਗੁਰਬਾਣੀ ਨੇ ਜਨਮਦਿਨ ਨਹੀਂ ਮੰਨਿਆ ਇਹ ਜਨਮਦਿਨ ਨਹੀਂ ਹੈ ਪਹਿਲੇ ਪਹਿਰੇ ਰਹਿਣ ਕੇ ਵਣ ਜਾ ਰਿਹਾ ਮਿੱਤਰਾ ਹੁਕਮ ਪਿਆ ਗਰਵਾਸ ਜ਼ਿੰਦਗੀ ਦੀ ਰਾਤ ਦਾ ਪੈਰ ਸ਼ੁਰੂ ਹੋਇਆ ਗਰਭ ਤੋਂ ਜੀਵ ਨੇ ਮਾਤਾ ਦੇ ਗਰਭ ਵਿੱਚ ਕਦੋਂ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕੀਤਾ ਕਿਸ ਸਮੇਂ ਕੀਤਾ ਪਿੱਛੇ ਵੀ ਕਹਿ ਦੇਈਏ ਕਿ ਕੋਈ ਜੋਗੀ ਜੰਗਮ ਜੋਤਸ਼ੀ ਨਹੀਂ ਦੱਸ ਸਕਦਾ ਕੋਈ ਚੋਟੀ ਦਾ ਸਾਇੰਟਿਸਟ ਵੀ ਨਹੀਂ ਦੱਸ ਸਕਦਾ ਔਰ ਸਾਇੰਸ ਨੇ ਕਬੂਲ ਕਰ ਲਿਆ ਕਿ ਨਿਸ਼ਚਿਤ ਸਮਾਂ ਬਿਲਕੁਲ ਨਿਸ਼ਚਿਤ ਅਸੀਂ ਨਹੀਂ ਦੱਸ ਸਕਦੇ ਨਹੀਂ ਬਿਆਨ ਕਰ ਸਕਦੇ ਦਰਅਸਲ ਗਰਭ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਇਹ ਤ੍ਰਿਵੈਣੀ ਦਾ ਸੰਗਮ ਆਉਂਦਾ ਮਾਂ ਦੀ ਵਾਸ਼ਨਾ ਪਿਤਾ ਦੀ ਵਾਸ਼ਨਾ ਉਸ ਜੀਵ ਦੀ ਵਾਸ਼ਨਾ ਤ੍ਰਿਵੈਣੀ ਦੇ ਸੰਗਮ ਨਾਲ ਇਸ ਜੀਵ ਦਾ ਵਾਸਾ ਗਰਭ ਦੇ ਚ ਆਉਂਦਾ ਹੈ ਪਰ ਇਹ ਸੰਗਮ ਕਦੋਂ ਹੋਇਆ ਇਹ ਪ੍ਰਭੂ ਜਾਣੇ ਇਹ ਈਸ਼ਵਰ ਜਾਣੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਰਿਸ਼ੀ ਮੁਨੀਆਂ ਨੇ ਤੇ ਉਹਨਾਂ ਦੀ ਸੰਤਾਨ ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਅਸੀਂ ਹਿੰਦੂ ਕਹਿੰਦੇ ਹਾਂ ਇਹਨਾਂ ਨੇ ਇੱਕ ਸੋਹਣੀ ਦਲੀਲ ਦਿੱਤੀ ਹੈ गंगा दिखाई दे रही है, जमुना दिखाई दे रही है, प्रयागराज दे कहने सरस्वती गुप्त रूप च मिल रही है, दिखाई नहीं देती है, नहीं अंदरों मिल रही है। गुस्ताखी माफ, पिता की वासना है दिस पैंदा है पिता, मां की वासना है दिस पैंदी है मां है, पर जीव की अपनी वासना तो नहीं दिखाई देती है। तो तीन वासनावां का संगम शायद गल पकड़ दे चाहिए, है तो तीन वासनावां का जोड़ मां बाप ते जी दिखाई दे जाते ने, मां ए बाप तो जी ओदी वासना गुप्त रूप में प्रवेश कर दी है, इतनी गुप्त रूप में प्रवेश कर दी है गंगा जमुना नु भी नहीं पता, मां बाप नु भी नहीं पता, मां भी नहीं दस सकती निश्चित समा, पिता भी नहीं दस सकता निश्चित समा, ये गंगा जमुना नहीं दस सकते ये गुप्त रूप में सुरस्ती किवें मिलती है कदों मिलती है। तो साड़ा जो आद है तो भी कोई साइंटिस्ट कोई जोगी ते जंगम नहीं जानता, सृष्टि बनी है असी जानते हैं, कदों बनी है नहीं जानते, छोटी का साइंटिस्ट भी नहीं जानता, असी संसार विच आए धरती दी गर्भ विच आए खुद भी जानते हैं जगत भी जानता है, रुत फित वार लिखे हुए है मेरा जन्मदिन, जो धरती की गोद दे चाहे मां नू भी पता चलिया, पिता नू भी पता चलिया, जीव नू खुद भी पता चलिया जन्मदिन है, पर जदों इसने गर्भ में प्रवेश किया जिंदगी तो उदों शुरू हुई, जीवन तो उदों शुरू हो, पहले पैरे रहण के वण जा रहा मित्रा हुकम पया गर्भास, कि गर्भ विच वासना भी प्रभु ने एक नियम बना रखे है विधान बना रखे है, मां की वासना पिता की वासना उदे नाल जब सुमेल खा जाता है जीव की वासना मेल खा जाता है, तो फिर बच्चे का जन्म आता है। केवल मां बाप की वासना तो है पर वो वासना रिपीट कर लें करते रहन, पर अजे किसी जीव की वासना उन्होंने संस्कार नाल मेल नहीं खाती, नहीं होगा जन्म। दस दस पंद्रह पंद्रह साल कई जोड़िया हो जाते ने औलाद नहीं आती, साइंटिस्ट कह देंगे ने डॉक्टर कह देंगे ने कोई नुकस नहीं है, धर्म ये कह रहा है कि जीव की जो वासना है वह मां की वासना नाल मेल नहीं खा रही, कोई मेल खाएगी इस तरह की जीव आत्मा हो तो प्रवेश कर जाएगी, मेरी मां बाप की वासना नाल भी बच्चे का जन्म नहीं हो, नहीं हो, त्रिवेणी का संगम है, ये तीन धारावां का संगम है। आम जगत मोटी अकल रखने वाला कहेगा मां बाप का संगम है दो का संगम है, नहीं ये तीन वासनावां का संगम है, जीव की भी वासना, जितने चिर तक जीव की वासना इन्हों दो वासना दे चाके लीन नहीं आती पर गुप्त रूप च होगी कुछ नहीं पता चलता, जन्म नहीं होगा। जीव की वासना मां बाप की वासना नाल मेल खा गई है, गर्भ में प्रवेश कर गया, कदों कीता किस समय कीता, मैं फिर अर्ज करा अजे तक मेडिकल साइंस नहीं दस सके। मैं चोटी के साइंटिस्ट उन्होंने गल की किधरे मेरे को गलत बयानी संगत च ना हो जाए, क्योंकि विचार सारी दुनिया च जाते हैं। तो चोटी के जड़े साइंटिस्ट ने उन्होंने भी कहा निश्चित समा नहीं दस सकते। मनुख दे जन्म का निश्चित समा नहीं दस सकते, तो संसार का निश्चित समा तुसी दसोगे किवें दसोगे? समा ही नहीं सी। जीव गर्भ विच प्रवेश करदा समा तो है सी, दिन रात तो है सी, वक्त तो है सी, पर जब सृष्टि साजी उस प्रभु ने उन्हों ते समा भी नहीं सी, दिन रात भी नहीं सन, ना दिन रहे ना चंद ना सूरज, सोने सुन सा रहा है। सूरज नो जन्म दिता, इस तरह सृष्टि की साजना हुई। सृष्टि की साजना दे नाल समय की साजना हुई, समय की साजना दे नाल सृष्टि की साजना हुई। इस वास्ते गुरु नानक देव जी महाराज कहने थित वार ना जोगे जाने, थित नहीं सी, अजे रुत नहीं सी, दिन नहीं सी, रात नहीं सी, तो की दसेगा कदों संसार बनया, कदों बने। क्यास आराइया ने अंदाजे ने, जैसे जीव दे गर्भ दे भी अंदाजे ने, संसार बन गया। जैसे जैसे जीव सियाणा होया, मनुख सियाणा होया, अंदाजा ला के दसन लग गया वालबन इन्ने लख साल हो गए ने संसार नो बने। हालांकि गुस्ताखी माफ, बाइबल ते सिर्फ 4000 साल दस दी है, 2000 साल हो गए हजरत ईसा नू, ते भी नाल ऐड कर लीए तो कहने 6000 साल होए ने संसार नू बने। बाइबल ते कहंदी है, ईसाई ते कहंदे ने, लखां करोड़ां सालां दे सबूत मौजूद ने। अमीर मुल्कां विच अगर क्रिश्चन नौजवान, ईसाई नौजवान ईसाई धर्म तो बागी होए ने, हिंदू जोगियां दे पिछे घूम रहे ने, या तो भारत दे वख-वख धर्मां नूं कबूल कर रहे ने, या सिंह भी बन रहे ने, तो इस वास्ते 40% गल्लां साइंस बाइबल दियां साइंस ते पूरियां नहीं उतरदियां, नहीं उतरदियां। तो साइंस का युग ऐसे नौजवानों नूं चोट लगती है। अतकथनी नहीं कर रहा, धन गुरु ग्रंथ साहब जी महाराज विच एक बोल भी ऐसा नहीं जो ज्ञान विज्ञान ते समय की कसौटी ते पूरा ना उतरे। ते समय की कसौटी ते भी बोल पूरे उतरते ने, विज्ञान की कसौटी ते भी पूरे उतरते ने, सच की कसौटी तो पूरे उतर देना। एक भी गल मिथ नहीं कही, मिथ्या नहीं आखी। चलो सही है कि गुरु नानक कोल पुछ ली है, महाराज तुसी दसो जगत किवें बने, कदों बने? थित वार ना जोगी जाने, रुत मार ना को, जा करता सृष्टि को साजे आपे जाने। बस परमात्मा ही जानता है, और कोई नहीं जानता। गल मुकाई है इस तरह गुरु नानक ने, परमात्मा जानता है। हुण मैं फिर अर्ज करा, जीव आत्मा का गर्भ विच प्रवेश होया कदों होया? परमात्मा जानता है, परमात्मा जानता है। हुण मरना भी होवेगा, कदों होवेगा? कोई निश्चित समय डॉक्टर नहीं दस सकता, तू फलाने दिन मरेगा। दस सकता कोई निश्चित समा? परले ते होवेगी संसार दी, कयामत ते होवेगी, कदों होवेगी? कौन दसे, किस तरह दसेगा? मरना ते साडा होवेगा, मौत ते है, निश्चित है। कदों हो गए जी, कुछ भी नहीं पता, कुछ भी नहीं पता। निश्चित नहीं है तो मनुख निश्चिंत हो जाता है मरने, तो जब निश्चित ही नहीं है तो छोड़ो, पता नहीं होना भी है कि नहीं। फिर मनुख को समझाना पैंदा है परमात्मा की तरफों निश्चित है, पर परमात्मा दे निश्चा मनुख नहीं समझ सकता, बस इन्ने ही गल है, मनुख की पहुंच नहीं। प्रभु की तरफ निश्चित है, मरेगा तो लाजमी मरेगा। कदों मरेगा? जिसने निश्चित किया है वो ही जानूगा, रुत मा थित समा वो ही जानूगा। जब मनुख बारे सही नहीं दस सकते कदों इसने गर्भ में प्रवेश किया, भाव कदों इसका जन्म होया, कदों मरना होगा, संसार बारे की मनुख सैंस फाक दसेगी, की दसेगी, किस तरह दसेगी? सब क्यास हराइया ने, सब अंदाजे ने, ये हम बहुती बारीकी च ना जाइए। इस आदि शब्द को मैं थोड़ी जी इतनी गल आप जी के सामने रखी है। सृष्टि के आदि हम आदि सम्मत भी लिख सकते सन, दिन भी लिख सकते सन, वार रुत थित लिख सकते सन, नहीं लिखा। क्यों? ना रुत सी, ना थित सी, ना दिन सी, ना रात सी, ना समा सी। उदों संसार की साजना हुई, साजना दे नाल समय की साजना भी हो गई, साजना दे नाल दिन रात की साजना भी हो गई, साजना दे नाल दिन महीने रुत्तां की साजना भी हो गई, इक्को दफा हो गई, तो सब कुछ इक्को दफा। सृष्टि की साजना तो पहले अगर दिन है तो सृष्टि तो बनी हुई है, जो सूरज है तो सृष्टि की साजना तो पहले अगर दिन रात है, रुतबा है, तो सृष्टि तो फिर मौजूद है नहीं। सृष्टि की साजना दे नाल दिन की साजना हुई, समय की साजना हुई, इकट्ठी हुई, इकट्ठी हुई। इस वास्ते महाराज कहते हैं थित वार ना जोगी जाने, रुत मां ना कोई जा करता सृष्टि को साजे, आपे जाने वो आप ही जाने, उन्हों पता है। आद पूरन सृष्टि दे आद देच, अगर कोई सी तो वो पूरन सी, ये अधूरे साइंटिस्ट नहीं सन, ये अधूरे मनुख नहीं सन, अधूरे ज्ञानी नहीं सन, ये अधूरी सूझ बूझ रखने वाले नहीं सन, केवल वह पूरन से। इस वास्ते महाराज कहते ने वो ही जानता है। मध्य पूरन समय का मध्य, सृष्टि का मध्य, जैसे 40-45 साल नो इस जिंदगी का मध मन लेंदे ने, मध कह देंदे ने अधकड़ उम्र का मध। सृष्टि बारे की दसी है, इदा मध कदों आउंदा? पर मध दे विच वी ओह पूर्ण है, फिर अंत जब परले होवेगी, कयामत होवेगी, सब कुछ खत्म हो जाएगा, सारा आकार निराकार हो जाएगा। जो सूक्ष्म तो अस्थूल होता है, तू सूक्ष्म होया अस्थूली, तो फिर अस्थूल तो सूक्ष्म हो जाता है। जो वो निराकार तो आकार हो जाता है, तो आकार तो फिर निराकार हो जाता है, फिर निराकार हो जाता है। तो अंत समय भी वो पूर्ण है, आद देश भी पूर्ण है, मध देश भी पूर्ण है, अंत देश भी वो पूर्ण है। कुछ लोग ایسے بھی نے جنہاں دی کلپنا اگے چلی جاندی ہے، سنسار دے آد تک تے نہیں گئی، کنن نرنکار دا آد لبھی ہے، او کدوں دا ہے؟ انہاں دوہاں کھوجاں دے سنسار دے چا اگر سب تو پہلے کسے نے کلپنا کیتی تے او برہما ہے، دیکھیے تے صحیح رب کدوں تو ہے؟ اور اے سنسار کدوں تو ہے؟ گرو نانک دیو جی مہاراج اس دا ذکر کر رہے ہیں، جب کھوجن دا اس نے سنکلپ کیتا تے اس نے بشنو دے اگوں رکھیا، تو بشنو نے بھی کیا میرا آشیرواد تیرے نال ہے، میں اسیس دینا تینوں، میں پرارتھنا کردا تیرے لئی تم اپنے مقصد دے سفل ہوے۔ گرو نانک دیو جی مہاراج اس دا ذکر اس طرح کردے نے، نال کٹمب ساتھ ور داتا برہما بھالن سرشٹ گیا، برہما سرشٹی دی بھال تے چل پیا، آد کی ہے کدوں ہے؟ ساتھ ور داتا، ور دین والا بشنو، اسیس دین والا، پربھو اگے پرارتھنا کرن والا کہ برہما اپنے مقصد دے سفل ہو گئے۔ کہ بہت لمبا سما برہما نے اس کھوج دے چلایا، ہاتھ کی آیا؟ وہ گرو نانک دیو جی مہاراج کہندے نے، آگے انت نہ پاؤ تاں کا کنس چھید کیا وڈا ہوا، اگے آد ہاتھ نہیں آیا، انت ہاتھ نہیں آیا، اور جو کچھ بھی ہاتھ آیا برہمے دی زبان تو نکلیا نیتی نیتی نیتی، یہ بھی آد نہیں ہے، یہ بھی انت نہیں ہے، یہ بھی آد نہیں ہے، یہ بھی انت نہیں ہے۔ جیڑی بھی اس نے کھوج کی تھی کہہ دیتا، مینو کوئی آد دا نہیں پتا، انت میری پکڑ وچ نہیں آیا۔ کہ اس وقت دا سب تو چوٹی دا سیانا منک، انتر مکھی منک، جہدے بارے دھن گرو نانک دیو جی مہاراج کہندے نے ور داتا بشنو بھی نال سی، اس نے بھی ور دیتا کہ تم اپنے مقصد وچ کامیاب ہوئے، برہما کامیاب نہیں ہویا۔ اس وقت دا یہ چوٹی دا گیانی یا چوٹی دا سنت بھی کہہ دو، پھر چوٹی دا وگیانی سائنٹسٹ اپنے مقصد وچ سفل نہیں ہویا، آگے انت نہ پاؤ تاں کا، انت ہتھے نہیں آیا، آد پکڑ وچ نہیں آیا، تو پورن ہے۔ کہندے نے جیڑا بھی تھوڑا دھرم دے مارگ وچ اگے چلا گیا اودی مت باریک ہو جاندی ہے، اور دھرم وچ جیڑا پرویش کردا ہے اودی مت تے اتی سوکشم ہو جاندی ہے، اتی سوکشم۔ جنوں دھرم دی سمجھ آندی ہے ادوں جد مت سوکشم ہو گئی ہے، پرویش ادوں ملتا ہے جد اتی سوکشم ہو گئی۔ یہ جو ایک بڑا سونا سدھارن دیتا ہے بھگت کبیر نے، گرو امر داس جی اور گرو نانک دیو جی مہاراج نے، کبیر دا بول تھوڑے سامنے رکھا، مکت دوارا سنکورا، ایشور دا دوار، دھرم دا دوار، موکس دوار سنکیرن ہے، سوکشم ہے۔ کتنا سوکشم ہے؟ رائی دسیں بائے، ہوں رائی دے دانے دا دسواں باغ کرو، مائکروسکوپ تو بنا نہیں دیکھ سکو گے، پر یہ بھی مجبورن ادارن دیتا ہے، اس کو بھی سوکشم ہے، اتی سوکشم ہے۔ کبیر مکت دوارا سنکورا، رائی دسیں بھائے من تو میگل ہوئے رہا نکسو کیوں کر جا. منخ دی عقل من سمجھ ہاتھی ہے استھول ہے موٹی ہے عقل موٹی ہے دروازہ سوکشم ہے ایک سوکشم دوار تو یہ موٹی عقل کیویں لنگے گی. موٹی عقل دی تشبیہ دیتی ہے کبیر نے ہاتھی نہ میگل. کبیر بنارس دے وسنیک سن. بنارس بہار دا پرانت جو ہے بارڈر تے ہے اگوں بہار شروع ہو جاندا ہے. بہار دے وچ ہاتھی اج بھی بہت زیادہ ہیں. بڑے بڑے منڈلیشور راجے مہاراجے جو بنارس آمدے سن ہاتھیاں تے اسوار ہو کے تیرتھ یاترا. ہاتھی کبیر دے سامنے سے انہیں موٹی عقل دی موٹی سمجھ دی تشبیہ دیتی ہاتھی نہ. من تے ہاتھی ہے منک دی سمجھ تے ہاتھی ہے. یہ سوکشم دوار اتی سوکشم دوار یہ ہاتھی کیویں لنگے گا. ادھر راجستھان تے ہریانے چ میں دیکھا موٹی عقل والے نو اپنی بھاشا چنج کہندے نے یا کی عقل تو بھینس ہے بھینس. عقل تھوڑی ہے بھینس ہے بھینس. موٹی عقل نو مجھ نال تشبیہ دیندے کیوں ادھر ہاتھی کوئی نہیں وڈے وڈے جنگل بھی کوئی نہیں. مجھ موٹا جانور ہے تو مجھ نال تشبیہ دیندے نے دی عقل تھوڑی ہے مجھ ہے. تے مجھ اس سوکشم دوار تو کیویں لنگے. عقل موٹی کیویں آندی ہے ہر وقت یاداں دے وچ پروار ہر وقت سوچنی دے سنسار ہر وقت وچاراں دے وچ دھن تے سمپدا. اگر یہ چلتے رہے چلتے رہے عقل موٹی ہوندی جائے گی موٹی ہوندی جائے گی. اور آپ سن کے حیران ہو گئے جتنی موٹی عقل دا منک ہوئے گا تو دے لئی پرماتما پرماتما نہیں رہ جائے گا. تو دے لئی پرماتما بھی ایک مردہ ایک قبر ایک مڑی. تو دے لئی پرماتما بھی کیونکہ عقل موٹی ہے کوئی دیہی کوئی شریر. تو دے لئی پرماتما بھی کوئی بہت بڑا پتھر چاہے مورتی دے چوے وہ پرماتما وہ پرماتما. یہ سب موٹی عقل دی ایجاد ہے بہت موٹی عقل. جتنی موٹی عقل ہوئے گی اتنا سوکشم نو کیونکہ پرماتما تے نراکار ہے اتی سوکشم اتی سوکشم انہوں سمجھنا اوکھا ہو جائے گا. اس وقت دنیا وچ منک دی عقل جتنی موٹی ہے پڑھ لکھ کے جتنی موٹی ہے پراچین کال وچ ان پڑھ لوگاں دی عقل بھی اتنی موٹی نہیں سی. یہ بھی میں عرض کراں پڑھے لکھے دی عقل اتنی موٹی اینی موٹی اتنی موٹی. کبیر کہہ رہے ہیں کبیر مکت دوارا سنکرا رائی دسیں بھائے من تو میگل ہوئے رہا نکسیا کیوں کر جائے. من تے ہاتھی ہے سمجھ تے بندے دی ہاتھی ہے وچار تے بڑے موٹے نے سوچنی تے بڑی موٹی ہے. گربانی نال تال میلے سواستے نہیں بیٹھتا. ہر وشے دا شبد موجود ہے لیکن پھر بھی کیرتنی ہے خاص کر کے سنت کیرتنی ہے دولت چھینے نال کبتاواں نو گائن کرن گے کبتا جوڑن گے. بھئی امر باڑی موجود ہے امر کاوے موجود ہے امرتمئی کاوے موجود ہے گاؤ. نہ سنن والیاں دی سمجھ چاہوندا ہے نہ سنان والیاں دی. موٹے عقل موٹی. معافی میں پہلے مانگ لوں ایک نہیں کئیاں نے کیا ہے کوتا چنگی لگ دی ہے कविता निकलिए मोटे दिमाग चो, स्रोता होवे मोटे दिमाग दा, मोटी अकल दा तो तालमेल बैठ जाता, खेड बन जाती है, अकल लंघ जाती है। गुरबाणी ते अति सूक्ष्म है, तालमेल नहीं बैठता। कबीर मुकुट द्वारा संकुरा, राई दसें भाए, मन तो मैगल होए रहा, निक्षय क्यों कर जाए। ठीक है, राग ताल नू जो नहीं समझते सन, धारना विच लोकी कीर्तन करते सन, पर धारना गुरबाणी की आती सी, अपनी कविता की नहीं आती सी, अपनी तरफों कोई बोल नहीं जोड़ते सन। पर अपनी तरफों जड़े बोल जोड़े ने, वो संगतां नू भी चंगे लगन, स्रोतियां नू ते गाण वाले नू भी चंगे लगन। तो मैनू कहण देना है, यह मोटी अकल का सबूत है, और कुछ भी नहीं है, और कुछ भी नहीं। अकल बारीक नहीं है गुरबाणी नू समझ सके। ए बाणी बिरलो विचार सी, जेको गुरमुख होए। मुकुट द्वारा संकुरा, राई दसें भाए, मन तो मैगल होए रहा, निकसया क्यों कर जाए। बहुत सोहनी तस्वीर दिती है। सत्संग करदिया करदिया, रोज कीर्तन कथा सुनदिया सुनदिया, जितना भी जागया होया मन है तो नाल जोड़िए, तो सहजे सहजे जागृति वध जाती है, मनुख की अकल सूक्ष्म हो जाती है। एक जरिया है, और जैसे ही सूक्ष्म होती है, कुछ सूक्ष्म दिया झलकां पैनिया शुरू हो जाती है। अजे ते मोटी अकल दे मनुख सूक्ष्म शरीर नू ही नहीं मनदे, अस्थूल शरीर ते इत्थे साड़ देता या दफन कर देता। अगे यात्रा ते कौन जांदा है, सूक्ष्म शरीर ते, जे सूक्ष्म शरीर है ही नहीं ते मौत नाल सारा ही निर्णा हो गया, गल खत्म हो गई, गल ते खत्म हो गई, फिर की रह गया, कुछ भी नहीं। एक चंगा पढ़ा लिखा नौजवान उहदे ने कहण लगा, गैने जी ये जिहड़ा तुसीं सूक्ष्म शरीर की गल कीती है, ते अपना मन ते नहीं मनदा, ते मैं कह धर्म ते परमात्मा तेरे मन दे मनन ते खड़ा है, तो नहीं मनदा ते ना मन, तेनू किसी ने कह दिता है तू मन। बड़ी दुनिया परमात्मा नू भी नहीं मनदी, तेरे ना मनन दे नाल की आउंदा है। किसे सच्चाई नू ना मनन दे नाल सच्चाई खत्म ते नहीं आउंदी, वो नाश ते नहीं आउंदी। अगे यात्रा ते कौन जांदा है, फिर अगला जन्म किसनों मिलता है, शरीर ते इत्थे रह गए, अगर नहीं है अगे। भावें बार बार दा जन्म इस्लाम नहीं मनदा, ते जद कदी इस तरह के सजना नाल मुलाकात होंदी है, क्योंकि दो ढाई महीने दास दे नाल एक मौलवी रहा है, यानी बलविंदर सिंह जी भी नाल समझो आए हुए ने कनेडा तो, इंग्लैंड तो लैके कनेडा तक मेरे नाल रहे। कहिंदा मैं गुरबाणी की कथा सुननी है, ते मैनू नाल रख लो। मैं कह ठीक है। कहन लगे गुरुद्वारे जी कोई इतराज पे नहीं होएगा? मैं कह नहीं होएगा। फिर कहन लगा मैनू ये भी दसो, जिस कमरे च मैनू टिकाणा दोगे मैं नमाज पढ़ सकदा, नहीं तो फिर मैनू उस टाइम मस्जिद जाना पेगा। मैं कह पढ़ सकदा, कोई रखालो नट कोई तंग बोधी का न टकर जाए। मैं कहो तो हूं मैं नहीं कह सकता, कई कटर भी आते हैं, कई छोटी अकल दे भी आते हैं, कई मोटी अकल दे भी आते हैं। मैं कह पढ़ सकते हैं, जे गुरु ग्रंथ साहब दे बैठे बाबा फरीद कह सकते हैं, बे नमाजा कुत्तिया ए ना भली रीत, कभी चलना आया पंजे वकत मसीह। असी पांच टाइम गुरुद्वारे नहीं आउंदे, सानू दो वकत दा सत्संग है। पांच वकत नमाज मसीद दे मुसलमान पढ़दा है। उठ फरीदा उजू साज, तो पांच इशनाना कर देन, पूरा इशनान नहीं, सानू ते कह पूरा इशनान करो। कर इशनान सिमर प्रभ अपना, मन तन भय अरोगा। पर ओ वुजू साज देन, पैर धोंदे ने हाथ धोंदे ने मुंह, पांच इशनान। अरब दे पानी की कमी से मोहम्मद साहब ने वजू करना जोड़े। उठ फरीदा वजू साज, صبح نماز گزار، جو سر سائی نانی وے سو سر کپ اتار. میں کہ پڑھ لیا کر تو اپنے، جب تیریاں پنج نمازاں دے وقت آندا سما پڑھ لیا کر. ایک دن مینوں کہن لگا کہ جڑا بار بار دا جنم ہے یہ تے اسی نہیں مندے، کیونکہ کتھا جو سن رہا سی کئی دن تو پچھوں راول پنڈی دا سی، پنجابی اچھی سمجھدا سی، آپ بولدا سی. میں کہ چلو تسی نہیں مندے، پڑے مذہب وچ منائی ہے نہیں مندے، پہلے دسے شریر تے تھے قبر وچ رہ گیا، اگے کون جاندا ہے؟ تو جنت تے دوزخ وچ کون جاندا ہے اگر سوکشم شریر نہیں ہے؟ تو سوکشم شریر نوں وی سزا بھوگن واسطے استھول شریر چاہیے، سوکشم شریر نوں وی سورگ دا رس مانن واسطے استھول شریر چاہیے، تے نرک تے سورگ کدھرے کھگولک یا بھگولک دشا نہ سمجھ لینی، نقشہ کھول کے نہ بیٹھ جائے کیڑی تھان تے نرک ہے تے کیڑی تھان تے سورگ ہے. دیوالی آ رہی ہے، انہاں دنوں کیلنڈر وکدے نے، کئیاں تے نرک بھی بنے ہوندے نے، کئیاں دے سورگ بھی بنے ہوندے نے. حیران ہوندا میں جنہاں نوں اپنے گھر دا نقشہ نہیں بنانا آؤندا، انہاں نے نرک سورگ دے نقشے بنائے. نرک ہر چیز دا ابھاؤ ہے، جو اکھاں منگدیاں نے نہیں ہے، جو کان منگدے نے نہیں ہے، جو رسنا منگدی ہے نہیں ہے، جو پیٹ منگدا ہے کھان نو نہیں ہے، رہن نو کلی نہیں ہے، پہنن نو جلی نہیں ہے. ہر چیز دا ابھاؤ ہے، شریر روگی ہے، بھینکر روگی ہے، اساد روگی ہے. تو ہوں اس میں تھی کی آخو گے؟ نرک نہیں تو ہر کی ہے؟ نرک ہے. کہنے اندر سورگ وچ ہے، جی اندریاں دا سارا رس موجود ہے، جو کچھ چاہیے موجود ہے، رہن نو میل ہے، پہنن نو کپڑے نے، کھان نو 36 پرکار دا بھوجن ہے، ویکھن نو رنگ تماشے نے، سنن نو گیت سنگیت ہے. تو سورگ سوئے ورگ اپنے ورگا ورگ جو من چند ہے اندرے چند ہے. سورگ نرک یہ سنسار وچ بنیاں ہوئیاں حالتاں نے، تسی دیکھ سکتے اس زمین دے تے کئی نرک دے چنے کئی سورگ دے چنے. جنم ہی فٹ پاتھ تے ہویا ہے ایک بکھارن دی ہیک تو جمدیاں اے او دودھ پی رہے ہیں جو بکشا دے ٹکڑیاں نال دودھ بنے ہیں. جنم تو بچارا بکھاری تھوڑا جہا ہوش سنبھالے فٹ پاتھ تے منگن لگ پیا، زندگی بھی فٹ پاتھ تے گزاری، ایک دن مر گیا فٹ پاتھ تے. اور کیڑا نرک ہوندا؟ اور کس نوں نرک آکھو گے؟ اور کیڑا نرک ہوندا؟ سورگ تے نرک اوستھاواں نے، نہ کہ کوئی استھان ہے. استھان نہیں ہے، اس چکر چ نہ پینا، دکھ سکھ تو رہت ہو جانا، نرک سورگ تو رہت ہو جانا ہے، اچے اٹھ جانا ہے. کبیر کہندے نے، کبیر نرک سورگ تے میں رہو، بچ گیا نرک تو دکھاں تو، بچ گیا میں سکھاں تو، دے سورگ تو بھی بچ گیا. ہوں سورگ اپنی تھان تے روک دیندا ہے، نرک اپنی تھان تے روکدا ہے. سورگ وچ اندریاں دا رس ہے، منک اسے چ ڈب کے رہ جاندا ہے. نرک وچ بالکل ابھاؤ ہے، دکھ انہوں روک دیندے نے. نرک سورگ تے میں رہو، ستگر کے پرساد، چرن کمل کی موج میں رہو انت اور آد. کیا سورگ کیا نرک بچارا، سنتن دو رادے، سنتاں نے دونوں رد کر دیتے ہیں. اس میں گرو تیگ بہادر صاحب جی مہاراج انج کہندے نے، جو نر دکھ میں دکھ نہیں مانے، سکھ سنے ار پہ نہیں جانتے. چلو پراچین ارتھاں چ انج کہہ دئیے، जो नरक नू नरक नहीं मनदा, नरक जिसनू रोकदा नहीं, तो जो स्वर्ग दे नाल बहुता प्यार नहीं पांदा, स्वर्ग दे जो डुबदा नहीं, नरक रोक देंदा, स्वर्ग डोब देंदा। जमीन दे उते पानी दी धारा वग रही है, कुछ एक नू जमीन जजब कर लेंदी है, कुछ एक नू सूरज दियां किरणा सुका देंदियां ने, विचारी धारा सागर तक नहीं पहुंचदी, नहीं पहुंचती। किसी नू दुख इतना सुका देंदे ने, इतना सुका देंदे ने, चलन जोगा नहीं रहिंदे। कईयां नू सुख अपने विच ऐसा जजब कर लेंदे ने, ऐसा जजब कर लेंदे ने, चलन जोगा नहीं रहिंदे। इतना सुख इतना जजब हो गया, अमृत वेले उठना औखा है, इहदे लई नाम जपना औखा है, ते स्वर्ग नाम नहीं जपण देंदा। इतना इंद्रियां दा रस, ते नाम नहीं जपण देंदा। नरक इतना दुख, इतना दुख, इतना सुका दिता है, इतना रोक दिता है, इहदे लई भी हुण अमृत वेले उठ के अद्धा घंटा पौणा घंटा वाहिगुरु वाहिगुरु दा जप करना औखा है। पर फिर भी नरक है ते स्वर्ग है, अगर किसी को स्वर्ग है ते नरक है, अगर अमृत वेले उठ के जप करना इसने आरंभ किया है, व्यर्थ नहीं जाएगा। अगर नरक दे च है तो नरक तो उच्चा उठ जाएगा, अगर स्वर्ग दे च है तो स्वर्ग तो उच्चा उठ जाएगा। कबीर कहते आप नरक स्वर्ग दोहां तो बच गए, नरक स्वर्ग ते मैं रहो, सतगुरु के प्रसाद चरण कमल की मौज में रहो अंत अर आद, क्या स्वर्ग क्या नरक बिचारा संतन दो राधे, जो नर दुख में दुख नहीं माने, सुख सने अर भय नहीं जाके, कंचन माथी माने। तो खैर मुख्तसर में अर्ज करा, तू जो अनादि है परमात्मा, इनों समझन लई बड़ी सूक्ष्म मत चाहिए। क्या सूक्ष्म मत दे समझ आ जाता है? सूक्ष्म मत दे इतना समझ आ जाता है, वो अति सूक्ष्म है ते नहीं समझ सकते, ये समझ आ जाता है, इतना समझ आ जाता है, तो इतना सूक्ष्म है, इतना सूक्ष्म है, पता चल जाता है, नहीं समझ सकते, नहीं समझ सकते। इतनी गल समझ आ जाती है, ये बहुत वड्डी समझ है कि नहीं समझ सकते, नहीं समझ सकते। तू समर्थ वड़ा मेरी मत थोर, ए भी बड़ी वड्डी गल है। तो समझ प्रभावित हो जाती है, बिस्माद हो जाती है, हैं मैं अति सूक्ष्म मत दा मालिक, पर समझ ए आई है कि नहीं समझ सकता, बिस्माद हो जाता है, कि उदी रसना वाहेगुरु वाहेगुरु जपन लग पैंदी, उन्हों याद करन लग पैंदी, प्रभु तेनो मैं समझ तो नहीं सकता, क्योंकि मेरे सारे पैमाने कमजोर ने, ना मैं नाप सकदा, ना मैं तोल सकदा, ना मैं तेरी सिफतां नू गिण सकदा, मैं नहीं समझ सकता। चूंकि तू अति सूक्ष्म है ते असीम है, तो बिस्माद हो जाता है, ऐसा पुरुष खोज कर करके तो जपन लग पैंदा, उदा जपना कुछ होर है, सूक्ष्म मत नहीं है, समझ ते कख भी नहीं, पर वाहेगुरु वाहेगुरु करदा पे अजे इसका इतना ही लाभ होवेगा, इस वाहेगुरु वाहेगुरु करन नाल जिसनू जिस दिन इनू सूक्ष्म मत की प्राप्ति होई, फिर इसका वाहेगुरु वाहेगुरु कहण का ढंग भी बदल जाएगा। क्यों? फिर इसनू वाहेगुरु वाहेगुरु आखण दे च रस आवेगा, फिर इसनू वाहेगुरु वाहेगुरु आखण दे च प्रभु दे कोई नवे तो नवे दरवाजे खुलणगे, फिर इसनू आंतरिक प्रेरणा मिलेगी। इनू ऋषि मुनि कहिंदे ने हुण सानू हर गल दी अंदरों प्रेरणा मिलदी, अंदरों प्रेरणा मिलदी। ऐसा मनुख वड्डे तो वड्डा फैसला करन लई भी किसे दी राय नहीं लेगा, अंतक प्रेरणा दे मुताबिक फैसला करेगा। दस बंदे की आखदे ने तो इहदी चिंता नहीं करेगा। सारा समाज बेदी समाज 9 साल दे गुरु नानक देव जी नूं समझाण आ गया। देखो नानक जी इंज ना करो, तुसी पटवारी दे पुत्र प्रतिष्ठित सज्जन ने, मान सन्मान है उन्हां दा, ते जनेऊ पहन लो ये बेदियां दी रसम है, असी सारिआं ने पहने होया है, पानू की है। कितने सारिआं दी राय नूं ठुकरा दिता है आंतरिक प्रेरणा। तुसी जो कुछ कहिंदे हो मैं ये नहीं मन सकदा, मेरा प्रभु जो कुछ कहिंदा है मैं तो वो करना। ये आंतरिक प्रेरणा होंदी है, तो फिर जिसनूं आंतरिक प्रेरणा मिलन लग पैंदी है उस मनुख दे फैसले ते बोल चाल समाज नाल मेल नहीं खांदे, समाज विरोधी हो जांदा है। समाज ऐसे पुरशां दा जो है दुश्मन हो जांदा है। धन गुरु अर्जन देव जी महाराज अज दे इस पावन पवित्र वाक विच कह रहे ने, सृष्टि दे आद दे जद आरंभ होई सी केवल उही पूर्ण सी, होर कोई भी नहीं सी। मद दे च भी होई है, अंत दे च भी होई होवेगा, और कोई भी अंदाजा सही नहीं दस सकदा कदों ये पृथ्वी नष्ट हो जाएगी। 62 दी गल है, कानपुर विच मैं सी ते मैं गुरुद्वारे दी छत ते टहल रहा सी, फरवरी दा महीना सी, उदों ठंड उत्थे बहुत सी। कथा करन तो बाद मैं उपर दोपदे टहलण लई चला, थल्ले मैनू एक सज्जन आवाज मारे, गैने जी थल्ले आ जाओ और गुरुद्वारे तो बाहर आ जाओ। मैं क्यों? कहन लगे अखबार नहीं पढ़े, खबर नहीं सुनी, एक ज्योतिषी ने कहा अज परले हो जाने। तो मैं कहा गुफा विच फिर मैनू परले दिखाई नहीं देगी, मैं कोठे ते चढ़ के ही देखदा, हुण मैं थले नहीं आना, मैं इत्थों ही देखांगा परले किवें आउंदी। गालिब कहिंदे ने हमने सुना था कि उड़ेंगे गालिब के परखे, देखने हम भी गए पर ये तमाशा ना हुआ। शाम नु उस ज्योतिषी ने पता की आख्या, इतने हवन यज्ञ होए ने, इतने लोगों ने प्रार्थना की है कि परमात्मा ने मन लई है, पर ले टल गई है, उन्हें जान इंज छुड़ाई। लेकिन मनन वाले ने तो गल मन ली सी, कबूल कर ली सी। महाराज कहिंदे ने कोई नहीं जानदा सृष्टि इहदा अंत किथे और अंत कदों होवेगा, कोई नहीं जानदा। उही पूरन हर समय व्यापक हुंदा, हर समय हुंदा। हां जी, जैसी दीवार दा ये महान वाक है, श्लोक है, पौड़ी है, आप लड़ीवार सरवण करो। प्यार नाल आखो सतनाम। जो आद देच भी पूर्ण सी, मद देच भी पूर्ण है, और जो अंत समय भी पूर्ण रहेगा, ऐसा जो परिपूर्ण परमात्मा है। दूसरी पंक्ति सर्वन कर ऐसा जो अकाल तीन कालां विच रमण है, रमया होया है, आद देच भी सी, मद देच भी सी, अंत देच भी होवेगा, ऐसा जो त्रैकाल दर्शी है, हर समय विच रमया होया है, संत जन उसे दा ही रमण करदे ने, संत जन उसे दा ही जो है चिंतन करदे ने, ते चिंतन करदिआं उन्हां दे सारे पाप नाश हो जांदे ने, सारे दुख मिट जांदे ने। हां जी, ਜੋ ਸਾਰਿਆਂ ਨੂੰ ਵੇਖਦਾ ਹੈ, ਸਾਰਿਆਂ ਨੂੰ ਸੁਣਦਾ ਹੈ ਤੇ ਸਾਰਿਆਂ ਨੂੰ ਆਪਣੀ ਆਵਾਜ਼ ਸੁਣਾਉਂਦਾ ਹੈ। ਘੜ ਘੜ ਵਾਜੇ ਨਾਦ, ਸਭ ਦੇ ਅੰਦਰ ਇਹ ਨਾਦ ਵੱਜ ਰਿਹਾ, ਕੋਈ ਨਹੀਂ ਸੁਣ ਰਿਹਾ, ਤੇ ਅਜੇ ਉਸਦਾ ਮਨ ਜਾਗਿਆ ਨਹੀਂ। ਤੂੰ ਜੋ ਵੇਖਦਾ ਪਿਆ, ਸੁਣਦਾ ਪਿਆ, ਸੁਣਾਉਂਦਾ ਪਿਆ, ਆਪਣੇ ਮਨ ਵਿੱਚ ਦ੍ਰਿੜ ਵਿਸ਼ਵਾਸ ਉਸੇ ਤੇ ਰੱਖੋ। ਦ੍ਰਿੜਤਾ ਨਾਲ ਉਸੇ ਦਾ ਚਿੰਤਨ ਕਰੋ, ਦ੍ਰਿੜਤਾ ਨਾਲ ਉਸੇ ਨੂੰ ਯਾਦ ਕਰੋ। ਹਾਂਜੀ, ਜੋ ਸਾਰਿਆਂ ਵਿੱਚ ਪੂਰਨ ਤੌਰ ਤੇ ਸਮਾਇਆ ਹੋਇਆ, ਸਤਿਗੁਰ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਉਸੇ ਦੇ ਰੰਗ ਦੇ ਚ ਰਚ ਜਾ, ਉਸੇ ਦੇ ਰੰਗ ਦਾ ਆਨੰਦ ਮਾਣ। ਹਾਂਜੀ, ਉਸ ਇੱਕ ਦੇ ਗੁਣ ਗਾਇਨ ਕਰਨੇ ਚਾਹੀਦੇ ਨੇ ਜੋ ਸਾਰਿਆਂ ਦੇ ਅੰਦਰ ਰਮਿਆ ਹੋਇਆ। ਇਹ ਖੁਲਾਸਾ ਤੇ ਫਿਰ ਕਿਸੇ ਵਕਤ ਫਿਰ ਕਿ ਖੋਜ ਅੰਦਰ ਤੋਂ ਸ਼ੁਰੂ ਕਰਨੀ ਪਏਗੀ, ਸਭ ਅੰਤਰ ਸੋਈ, ਕਿਉਂਕਿ ਨਿਰਾਕਾਰ ਦੇ ਰੂਪ ਦੇ ਵਿਆਪਕ ਹੈ ਸਾਰਿਆਂ ਚ, ਸ੍ਰਿਸ਼ਟੀ ਦੇ ਚ, ਜੜ ਦੇ ਚ, ਚੇਤਨ ਦੇ ਚ, ਬਨਸਪਤੀ ਦੇ ਚ, ਪਸ਼ੂਆਂ ਦੇ ਚ, ਮਨੁੱਖ ਦੇ ਚ। ਤੇ ਪਰਮਾਤਮਾ ਦੀ ਖੋਜ ਕਿੱਥੋਂ ਸ਼ੁਰੂ ਕਰੀਏ? ਪਸ਼ੂਆਂ ਤੋਂ, ਬਨਸਪਤੀ ਤੋਂ, ਸੂਰਜ ਚੰਦ ਤਾਰਿਆਂ ਤੋਂ, ਇਹ ਸਭ ਬਾਹਰ ਨੇ, ਅੰਦਰੋਂ ਸ਼ੁਰੂ ਕਰੀਏ ਜੋ ਸਾਡੇ ਅੰਦਰ ਹੈ। ਸਭ ਅੰਤਰ ਸੋਈ, ਜੋ ਸਾਰਿਆਂ ਦੇ ਵਿੱਚ ਵਿਆਪਕ ਹੈ, ਐਸਾ ਪੂਰਨ ਪਰਿਪੂਰਨ ਪਰਮਾਤਮਾ, ਉਸੇ ਦੀ ਆਰਾਧਨਾ ਕਰੀਏ, ਉਸੇ ਵਿੱਚ ਧਿਆਨ ਜੋੜੀ। ਹਾਂਜੀ, ਜੋ ਕਰਤਾ ਵੀ ਹੈ ਤੇ ਕਾਰਨ ਵੀ ਹੈ, ਤੇ ਕਰਨ ਲੱਗਿਆਂ ਬਣਾਉਣ ਲੱਗਿਆਂ ਉਹ ਕਿਸੇ ਦੀ ਰਾਏ ਨਹੀਂ ਲੈਂਦਾ, ਆਪ ਹੀ ਜੋ ਹੈ ਸਮਰੱਥ ਹੈ, ਕਰਤਾ ਵੀ ਹੈ, ਕਾਰਨ ਵੀ ਹੈ, ਔਰ ਕਿਸੇ ਦੇ ਸਲਾਹ ਮਸ਼ਵਰੇ ਦੀ ਉਸਨੂੰ ਜੋ ਹੈ ਲੋੜ ਵੀ ਨਹੀਂ। ਮਹਾਰਾਜ ਤੇ ਐਸਾ ਕਹਿੰਦੇ ਨੇ, ਉਸਦਾ ਮਤਾ ਕੀ ਹੈ? ਅੰਤ ਨਾ ਜਾਣੇ ਕਿਆ ਮਨ ਮਨ, ਉਹਦੇ ਮਨ ਵਿੱਚ ਕੀ ਮਤਾ ਹੈ, ਉਹ ਕੀ ਕਰਨਾ ਚਾਹੁੰਦਾ? ਕੁਛ ਨਹੀਂ ਪਤਾ, ਕੁਛ ਨਹੀਂ। ਅੰਤ ਨਾ ਜਾਪੇ ਕਿਆ ਮਨ ਮਨ, ਉਹਦੇ ਮਨ ਵਿੱਚ ਕਿਹੜਾ ਮਤਾ ਹੈ, ਉਹ ਕੀ ਕਰਨਾ ਚਾਹੁੰਦਾ, ਕੱਲ ਕੀ ਹੋਵੇਗਾ? ਸਭ ਜੋਤਸ਼ੀ ਝੂਠ ਬੋਲਦਾ। ਗਣਿਤ ਵਿਦਿਆ ਸਹੀ ਹੋ ਸਕਦੀ ਹੈ ਜੋਤਸ਼ੀਆਂ ਜਾਂ ਫਲਿਤ ਵਿਦਿਆ ਐਵੇਂ ਕਪੋਲ ਕਲਪਨਾਵਾਂ ਇਤਨੀ ਮਹਿਸ ਕਰਦੇ ਹਾਂ, ਪਰ ਮੈਂ ਇਹ ਵੀ ਨਹੀਂ ਕਹਿ ਰਿਹਾ ਕਿ ਫਲਿਤ ਗਣਿਤ ਜੋਤਿਸ਼ ਗਲਤ ਹੈ, ਨਹੀਂ ਸਹੀ ਹੈ, ਉਹ ਬਿਲਕੁਲ ਜੋ ਹੈ ਸਹੀ ਹੈ। ਫਲਿਤ ਮੇਰੇ ਨਾਲ ਕੱਲ ਕੀ ਆਉਣਾ ਤੇ ਪਰਮਾਤਮਾ ਜਾਣੇ, ਤੇ ਚਲੋ ਪਰਮਾਤਮਾ ਨੂੰ ਦੇਖ ਲਈਏ ਉਹਦੇ ਮਨ ਵਿੱਚ ਕੀ ਹੈ। ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਉੱਥੇ ਤੱਕ ਪਹੁੰਚ ਨਹੀਂ ਹੈ ਕਿਸੇ। ਅੰਤ ਨਾ ਜਾਵੇ ਕਿਆ ਮਨ ਮਨ, ਉਹਦੇ ਮਨ ਵਿੱਚ ਕਿਸੇ ਵਿਅਕਤੀ ਬਾਰੇ, ਜਗਤ ਬਾਰੇ, ਗ੍ਰਹਿ ਨਛੱਤਰ ਬਾਰੇ ਕੀ ਮਤਾ, ਕੀ ਕਰਨਾ ਚਾਹੁੰਦਾ, ਕੋਈ ਨਹੀਂ ਜਾਣਦਾ, ਕੋਈ ਨਹੀਂ ਜਾਣਦਾ, ਉਹੀ ਜਾਣਦਾ। ਹਾਂਜੀ, ਇੱਕ ਛਿਨ ਵਿੱਚ ਸਾਜਨਾ ਕਰ ਦਿੰਦਾ, ਮਿਟਾ ਦਿੰਦਾ, ਮਿਟਾ ਦਿੰਦਾ, ਸਾਜਨਾ ਕਰ ਦਿੰਦਾ, ਐਸਾ ਕੰਮ ਇੱਕ ਛਿਨ ਵਿੱਚ ਕਰ ਦਿੰਦਾ। ਚੰਗੀ ਤਰ੍ਹਾਂ ਮੈਨੂੰ ਯਾਦ ਹੈ, 3-4 ਸਾਲ ਪਹਿਲੇ ਅਹਿਮਦਾਬਾਦ ਦੇ ਵਿੱਚ 10 ਨਾਲ ਰਾਗੀ ਜਥੇ ਸਨ, ਜਿੱਥੇ ਤੱਕ ਮੇਰਾ ਅੰਦਾਜ਼ਾ, ਸ਼ਹਿਰ ਸਿੰਘ ਸਾਹਿਬਾਨ ਵੀ ਸਨ, ਸਾਰੇ ਗੁਜਰਾਤ ਦਾ ਭਰਮਣ ਕਰਦੇ ਅਹਿਮਦਾਬਾਦ ਆਏ। 25 ਨੂੰ ਸਾਰੇ ਜਥੇ ਜੈਪੁਰ ਲਈ ਰਵਾਨਾ ਹੋਏ, ਮੈਂ 25 ਸ਼ਾਮ ਨੂੰ ਬੰਬੇ ਤੋਂ ਹੋ ਕੇ ਜੈਪੁਰ ਪਹੁੰਚਣਾ ਸੀ, 26 ਨੂੰ ਉੱਥੇ ਪਹੁੰਚਾ ਲਾ ਗਿਆ। ਜਿਸ ਬਿਲਡਿੰਗ ਵਿੱਚ ਅਸੀਂ ਸਾਰੇ ਠਹਿਰੇ ਹੋਏ ਸੀ, ਸਭ ਜ਼ਮੀਨ ਤੇ ਆ ਗਈ, ਉਹ ਬਿਲਡਿੰਗ ਕੁਛ ਵੀ ਨਾ ਰਿਹਾ। ਛਿੰਨ ਦੇ ਚ, ਇੱਕ ਛਿੰਨ ਦੇ ਚ, ਔਰ ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਪਤਾ ਚੱਲਿਆ ਸਹਿਜੇ ਸਹਿਜੇ ਕਿਤਨੇ ਕਸਬੇ ਮਿਟ ਗਏ, ਕਿਤਨੇ ਸ਼ਹਿਰ ਮਿੱਟੀ ਹੋ ਗਏ, ਬਿਲਡਿੰਗਾਂ ਨੇਸਤੋਂ ਨਾਬੂਦ ਹੋ ਗਈਆਂ, ਇੱਕ ਖਿੰਨ ਦੇ ਵਿੱਚ, ਇੱਕ ਛਿੰਨ ਦੇ ਸਵੇਰੇ ਦੇ ਸਮੇਂ ਕਿਧਰੇ 26 ਤਰੀਕ ਨੂੰ ਐਸਾ ਹੋਇਆ ਸੀ ਉਲਹਾਸ ਨਗਰ, ਮੈਂ ਸਟੇਜ ਤੇ ਹੀ ਬੈਠਾ ਕਥਾ ਕਰ ਰਿਹਾ ਸੀ ਤੇ ਸਟੇਜ ਹਿੱਲਣ ਲੱਗ ਪਈ, ਤਖ਼ਤ ਪੋਚ ਸੀ ਹਿੱਲਣ ਲੱਗ ਪਿਆ। ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਜਿਹੜਾ ਮੇਰੇ ਕੋਲ ਵਾਜਾ ਪਿਆ ਸੀ ਸਟੇਜ ਛੋਟੀ ਸੀ, ਥੱਲੇ ਗਿਰ ਗਿਆ। ਮੈਂ ਕਿਧਰੇ ਸੋਚਿਆ ਸ਼ਾਇਦ ਮੈਨੂੰ ਹੀ ਕੋਈ ਚੱਕਰ ਆ ਗਿਆ, ਪਰ ਅੱਧੀਆਂ ਸੰਗਤਾਂ ਜਦ ਭੱਜ ਕੇ ਬਾਹਰ ਨਿਕਲੀਆਂ ਤੇ ਬਹੁਤੀਆਂ ਬੈਠੀਆਂ ਹੋਈਆਂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਕਰਨ ਲੱਗੀਆਂ, ਤੇ ਮੈਂ ਤੇ ਪਹੁੰਚਾ ਲਾ ਗਿਆ ਇੱਥੇ ਪਹੁੰਚਾ ਲੈ ਜੱਟ ਕੇ ਉਲਹਾਸ ਨਗਰ ਪਕਸਨ ਬੰਬੇ ਤੱਕ। ਉਲਹਾਸ ਨਗਰ ਵਿੱਚ ਸਿਰਫ ਇੱਕ ਮਕਾਨ ਦੀਆਂ ਸੀੜੀਆਂ ਗਿਰੀਆਂ ਸਨ, ਬਾਕੀ ਕੁਛ ਵੀ ਨਹੀਂ ਹੋਇਆ, ਲੇਕਿਨ ਝਟਕੇ ਬੜੇ ਜ਼ੋਰ ਗਿਆ। ਉੱਥੇ ਮੈਂ ਇਹ ਮਹਿਸੂਸ ਕਰ ਲਿਆ ਸ਼ਾਇਦ ਮੈਨੂੰ ਕੋਈ ਦਿਮਾਗੀ ਚੱਕਰ ਆ ਗਿਆ, ਸਟੇਜ ਹਿੱਲ ਰਹੀ ਹੈ, ਵਾਜਾ ਗਿਰ ਗਿਆ, ਪਰ ਸਭ ਕੁਝ ਹਿੱਲ ਰਿਹਾ ਸੀ। ਇਤਨਾ ਲੰਬਾ ਝਟਕਾ, ਛੋਟੇ ਛੋਟੇ ਝਟਕੇ ਮੈਂ ਦੇਖੇ ਸਨ ਕਈ ਕਈ ਦਫ਼ਾ, ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦਾ ਸਿਲਸਿਲਾ ਦੇਖਿਆ ਸੀ ਪਹੁੰਚਾ ਇਤਨੇ ਲੰਬੇ ਸਮੇਂ ਤੱਕ, ਫਿਰ ਮੈਂ ਪਹਿਲੀ ਦਫ਼ਾ ਦੇਖਿਆ। ਸ਼ਾਮ ਤੱਕ ਪਤਾ ਚੱਲਿਆ, ਕਿਉਂਕਿ ਟੈਲੀਫੋਨ ਸਿਸਟਮ ਕੱਟ ਚੁੱਕਿਆ ਸੀ ਗੁਜਰਾਤ ਦਾ, ਦਰਮ ਬਰਮ ਹੋ ਚੁੱਕਿਆ ਸੀ। ਸ਼ਾਮ ਤੱਕ ਤੇ ਪਤਾ ਚੱਲਿਆ ਬੜੀ ਤਬਾਹੀ ਹੋ ਗਈ, ਬੜੀ ਬਰਬਾਦੀ ਹੋ ਗਈ, ਤੇ ਖ਼ਬਰ ਮਿਲੀ ਗਈ ਗੈਨੀ ਜੀ ਜਿਸ ਬਿਲਡਿੰਗ ਵਿਚ ਤੁਸੀਂ ਰਹਿੰਦੇ ਸੀ ਉੱਥੇ ਅੱਜ ਬਿਲਡਿੰਗ ਕੋਈ ਨਹੀਂ, ਤੁਸੀਂ ਸਾਰੇ ਜਿਹੜੇ ਠਹਿਰੇ ਉੱਥੇ ਮਿੱਟੀ ਹੋ ਗਈ, ਜ਼ਮੀਨ ਤੇ ਆ ਗਈ, ਕੁਛ ਵੀ ਨਹੀਂ ਰਿਹਾ, ਕੁਛ ਵੀ ਨਹੀਂ ਰਿਹਾ। ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਇੱਕ ਛਿੰਨ ਦੇ ਚ ਸਾਜਨਾ ਕਰ ਦਿੰਦਾ, ਇੱਕ ਛਿੰਨ ਦੇ ਚ ਪਰਲੇ ਕਰ ਦਿੰਦਾ, ਉਥਾਪਨਾ ਕਰ ਦਿੰਦਾ। ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦਾ ਸ਼ਕਤੀਸ਼ਾਲੀ ਉਸ ਪਰਮਾਤਮਾ ਤੋਂ ਬਿਨਾਂ ਹੋਰ ਕੋਈ ਵੀ ਨਹੀਂ, ਹੋਰ ਕੋਈ ਵੀ ਨਹੀਂ। ਹਾਂਜੀ ਛੋਟੇ ਛੋਟੇ ਖੰਡਾਂ ਦੇ ਤੇ ਪੁਰੂ ਬ੍ਰਹਿਮੰਡ ਦੇ ਚ, ਆਕਾਸ਼ ਦੇ ਤੇ ਪਾਤਾਲ ਦੇ ਚ ਉਹੀ ਰਮਿਆ ਹੋਇਆ, ਉਹੀ ਵਿਆਪਕ ਹੈ। ਹਾਂਜੀ ਸਾਧਨਾ ਕਰਦਿਆਂ ਕਰਦਿਆਂ ਜਿਸ ਨੂੰ ਇਹ ਸੂਖਸ਼ਮ ਮਤ ਪਰਮਾਤਮਾ ਆਪ ਦੇ ਦਿੰਦਾ ਉਹਨੂੰ ਸਮਝ ਆ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਉਹ ਇਹ ਜਾਣਦਾ ਹੈ ਕਿ ਉਹ ਵਿਆਪਕ ਹੈ, ਇੱਕ ਛਿੰਨ ਦੇ ਚ ਉਤਪਤੀ ਤੇ ਪਰਲੇ ਕਰ ਸਕਦਾ। ਸਾਰੇ ਕ੍ਰਿਸ਼ਨੇ ਹੁੰਦੇ ਨੇ, ਥੋੜੀ ਜਿਹੀਆਂ ਬੇਨਤੀਆਂ ਚੁੱਕੇ ਪੀਟੀਸੀ ਚੈਨਲ ਤੇ ਮੈਨੂੰ ਜੋ ਉਹਨਾਂ ਦੀ ਇਤਲਾਹ ਸੀ ਨੀਤੂ ਸਿੰਘ ਜੀ ਦੀ, ਪੂਰਾ ਨਾਂ ਉਹਨਾਂ ਦਾ ਸੁਰਿੰਦਰ ਸਿੰਘ ਜੀ ਹੈ, ਉਹ ਪੰਜਾਬੀ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਦੇ ਡਾਇਰੈਕਟਰ ਨੇ, ਮੈਨੂੰ ਕਹਿਣ ਲੱਗੇ 6.5 ਇੰਚ ਦਾ ਵਾਸੂ ਜੀ ਦਾ ਭਾਸ਼ਣ ਰਿਕਾਰਡ ਕਰਾਉਣਾ, ਉਹ ਤੁਹਾਡੀ ਕਥਾ ਦੇ ਨਾਲ ਅਸੀਂ ਦਿਖਾਉਣਾ ਹੈ ਸਾਰੀ ਦੁਨੀਆ ਨੂੰ ਕਿ ਦਰਬਾਰ ਸਾਹਿਬ ਦੇ ਚ ਕ੍ਰਿਸ਼ਮਾ ਹੋਇਆ, ਅਕਾਲ ਤਖ਼ਤ ਤੇ ਇਹ ਕ੍ਰਿਸ਼ਮਾ ਹੋਇਆ। ਕਹਿਣਗੇ 6.5 ਮਿੰਟ ਤੋਂ ਅਸੀਂ ਜ਼ਿਆਦਾ ਨਹੀਂ ਦਿਖਾ ਸਕਾਂਗੇ, ਉਦੋਂ ਚੁੱਕ ਇਹਨਾਂ ਨੇ ਘੰਟਾ ਬੋਲਿਆ ਸੀ, ਉਹ ਫਿਰ ਰੀਲ ਉਹਨਾਂ ਨੇ ਰੱਖ ਦਿੱਤੀ ਹੈ, ਬਈ ਇਹ ਨਹੀਂ ਦਿਖਾ ਸਕਾਂਗੇ। ਤੇ 6.5 ਮਿੰਟ ਚ ਇਹ ਜੋ ਖਾਸ ਵਾਕਿਆ ਇਹਨਾਂ ਨਾਲ ਹੋਇਆ, ਧੰਨ ਗੁਰੂ ਰਾਮਦਾਸ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਜੋ ਇਹਨਾਂ ਤੇ ਬਖਸ਼ਿਸ਼ ਹੋਈ ਹੈ, 6.5 ਮਿੰਟ ਦਾ ਪੀਟੀਸੀ ਚੈਨਲ ਦੇ ਜੋ ਕੈਮਰਾਮੈਨ ਨੇ ਇਹ ਰਿਕਾਰਡ ਕਰਨਗੇ। ਇਹ ਸਾਰਾ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਇਹਨਾਂ ਦਾ ਬੋਲਿਆ ਹੋਇਆ ਪੀਟੀਸੀ ਚੈਨਲ ਤੋਂ ਜੋ ਵਾਲਵਨ 186 ਦੇਸ਼ਾਂ ਵਿੱਚ ਇਹ ਸਾਰਾ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਜਾਂਦਾ, ਦੁਨੀਆ ਦੇਖੇਗੀ ਕਿ ਦਰਬਾਰ ਸਾਹਿਬ ਵਿੱਚ ਅੱਜ ਵੀ ਜਾਗਦੀ ਜੋਤ ਦੇ ਕ੍ਰਿਸ਼ਮੇ ਮੌਜੂਦ ਨੇ, ਔਰ ਅੱਜ ਵੀ ਇਹ ਵਾਕ ਪੂਰਾ ਉਤਰਦਾ, ਜਿੱਥੇ ਸਭੇ ਥਾਂ ਨਹੀਂ ਪੁੱਜੇ। ਇਸ ਥਾਂ ਦੀ ਆਪਣੀ ਬਰਕਤ, ਇਸ ਥਾਂ ਦੀ ਆਪਣੀ ਮਹਿਮਾ, ਇਹ 6.5 ਮਿੰਟ ਲਈ ਤੁਹਾਡੇ ਸਾਹਮਣੇ ਉਸ ਮਹਾਨ ਵਾਕਿਆ ਦਾ ਹਿੰਦੀ ਭਾਸ਼ਾ ਵਿੱਚ ਜ਼ਿਕਰ ਕਰਨਗੇ। ਮੈਂ ਉਹ ਦਿਨ ਵੀ ਅਰਜ਼ ਕੀਤੀ ਸੀ, ਇਹ ਗੁਜਰਾਤੀ ਨੇ ਜਾਂ ਇੰਗਲਿਸ਼ ਬਹੁਤ ਅੱਛੀ ਬੋਲ ਲੈਂਦੇ ਨੇ, ਅਮੈਰੀਕਾ ਵਿੱਚ ਰਹੇ ਨੇ, ਸਾਇੰਟਿਸਟ ਨੇ, ਪਰ ਮੈਂ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਕਿਹਾ ਇੰਗਲਿਸ਼ ਸਾਰੇ ਸਮਝ ਨਹੀਂ ਸਕਣਗੇ, ਤਾਂ ਤੁਸੀਂ ਹਿੰਦੀ ਦੇ ਚੀਜ਼ ਹੈ ਬੋਲੋ, ਤੇ ਤੁਹਾਨੂੰ ਹਿੰਦੀ ਵਿੱਚ ਬੋਲ ਕੇ ਦੱਸਣਗੇ।